नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामतुमकार राष्ट्रीय खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. केंद्रीय मंत्रिमंडळान रेल्वे मंत्रालयाच्या दोन प्रकल्पांक मान्यताय दिल्या. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग ह्या वर्सा जुलैत कुटुंब निवृत्ती वेतनधारक आणि अतिज्येष्ठ निवृत्ती वेतनधारकाच्या कागाळींचे निवारण करपाक महिनोभर चलपी विशेष मोहीम 2.0 सुरू करतले. तात्काळ तिकीटां निष्पक्ष आणि पारदर्शक तरेन मेळची आणि खऱ्या प्रवाशांचे हित सांभाळपाक भारतीय रेल्वेन तात्काळ तिकीट बुकींग प्रणालीत महत्वाचे बदल जाहीर केल्यात. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 दिसात कर्नाटक, कोकण, गोय, केरळ, माहे, महाराष्ट्र, तामिळनाडू, पुडुचेरी आणि करायकल हांगा व्हडल्या प्रमाणात पावस पडपाचो अदमास काढला. आयसीसी वर्ल्ड कसोटी वस्तादपण फायनलीत पहिल्या दिसाचो खेळ सोपलो तेन्ना दक्षिण आफ्रिकेन ऑस्ट्रेलिया आड 4 धावण्यो करून वट्ट 43 धावण्यो केल्यो. आता पुराय खबरो. केंद्रीय मंत्रिमंडळान रेल्वे मंत्रालयाच्या 2 प्रकल्पांक मान्यताय दिल्या, जाचो वट्ट 6,405 कोटी रुपया खर्च जातलो. ह्या प्रकल्पात कोडेर्मा बरकाखाना रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करपाक 363 कोटी रुपया आणि बल्लारी चिकजाजू रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करपाक 3,342 कोटी रुपया खर्चाची मान्यताय मेळ्या. मंत्रिमंडळ बसके उपरांत नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांक माहिती दितना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले,
बरकाखाना डबलिंग 133 किलोमीटर, ये प्रोजेक्ट 3063 करोड़ का है और ये काफी लॉन्ग डिस्टेंस प्रोजेक्ट है, 133 किलोमीटर का है और ये पटना और रांची के बीच में शॉर्टेस्ट लाइन है. इसको डबल करने से पटना से रांची के बीच में मूवमेंट काफी स्मूथ हो जाएगा और हजारीबाग, छतरा, कोडरमा, रामगढ़, ये जो जिले हैं इन जिलों को अच्छी कनेक्टिविटी इससे मिलेगी. 938 विलेजेस कवर होते हैं और 15 लाख पॉपुलेशन को इसका बेनिफिट मिलता है. 17 मेजर ब्रिजेस है, 180 ब्रिजेस हैं, 42 फ्लाईओवर्स हैं, 33 अंडरपासेस हैं और 30 मिलियन टन कार्गो इस डबलिंग के बाद में एक्स्ट्रा इस लाइन पे जाएगा.
केंद्र सरकारान सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेलासहित कच्च्या खाद्यतेलावेला मुळा व सीमाशुल्क 20%वेल्यान 10%नी उणो केला. हाका लागून कच्च्या आणि शुद्ध केल्या खावपाच्या तेलातलो आयात करातलो फरक 8.75%वेल्यान 19.25%चेर पावला. खावपाच्या तेलांचे दर उणे करप, गिरायकांक थाकाय दिवप आणि एकंदर म्हारगायेचेर आळाबंद हाडपाक मदत करप हो ह्या निर्णयाचो हेत असा अशी गिरायक वेव्हार अन्न आणि भौशिक वितरण मंत्रालयान सांगला. भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार कबलात 2025 वर्षाच्या निमणे मेरेन शक्य असा असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हांणी सांगला. युरोपियन संघटनेकडल्या आशिल्ल्या संबंधांक भारत व्हड प्राधान्य दिता, जाचो मुक्त व्यापार कबलातीची वाटाघाटी असा जी खूप बरी प्रगती करीत असा असे ताणी म्हळा. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग ह्या वर्सा जुलैत कुटुंब निवृत्ती वेतनधारक आणि अतिज्येष्ठ निवृत्ती वेतनधारकाच्या कागाळींचे निवारण करपाक महिनाभर चलपी विशेष मोहीम 2.0 सुरू करतले. कुटुंब निवृत्ती वेतनधारक आणि अतिज्येष्ठ निवृत्ती वेतनधारकांच्या 2,210 कागाळींचे निवारण करपाक पेन्शन आणि पेन्शन कल्याण विभाग ही मोहीम सुरू करता. कार्मिक, भौशिक कागाळ आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या पेन्शन सचिवांच्या अध्यक्षतेखाला निवृत्ती वेतनधारकांच्या कागाळींचे निवारण करपी नोडल अधिकाऱ्यांची विशेष मोहीम 2.0ची सुरळीत आणि अखंड अंमलबजावणी सुनिश्चित करपाक जारी केल्या मार्गदर्शक तत्वांचेर एक पूर्वतयारी बसकाय झाली. त्रिपुरा सावन काश्मीराक वचपी बीएसएफ कर्मचाऱ्यांक अयोग्य आणि पोरण्यो गाडयो दिल्याबद्दल केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि अधिकाऱ्यांचेर कडक कारवाई केली. अलिपूरद्वार विभागातल्या 4 अधिकाऱ्यांक तात्काळ निलंबित केल्यात. निलंबित अधिकाऱ्यांमध्ये ईशान्य सीमावर्ती रेल्वे झोनाच्या अलिपूरद्वार विभागाचे 3 वरिष्ठ विभाग अभियंते आणि कोचिंग डेपो अधिकारी हांचो आसपाव आसा. वैष्णवाणी म्हळें की सुरक्षा दळाची प्रतिष्ठा आणि आराम ही सर्वोच्च प्राथमिकता आसा आणि खंयच्याच स्तरार असो निष्काळजीपणा सहन करचे नात. रेल्वे मंत्रालयान पुराय घडणुकेची सविस्तर चौकशी करपाचे आदेशही दिल्यात. तात्काळ तिकीटां निष्पक्ष आणि पारदर्शक तरेन मेळची आणि खऱ्या प्रवाशांचे हित सांभाळपाक भारतीय रेल्वेन तात्काळ तिकीट बुकींग प्रणालीत महत्वाचे बदल जाहीर केल्यात. हे बदल वापरकर्त्याचे प्रमाणीकरण वाढोवपाक आणि योजनेचो गैरवापर कमी करपाक केल्यात. नवीन तरतुदी प्रमाण ऑनलाईन तात्काळ बुकिंगा खातीर 1 जुलै 2025 सावन आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईट आणि मोबाईल एपावरवीच बुक केलेली तात्काळ तिकीटां फक्त आधारान प्रमाणित केल्या वापरकर्त्यां खातीर उपलब्ध असतली. याशिवाय 15 जुलै 2025 पासून ऑनलाईन केल्या तात्काळ बुकिंगा खातीर आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरण अनिवार्य असतले. संगणकीकृत प्रवासी आरक्षण प्रणाली म्हळ्यार पीआरएस काउंटराचेर आणि अधिकृत एजंटावरवी बुक केल्या तात्काळ तिकीटांक बुकिंगाच्या वेळार वापरकर्त्यान दिल्ल्या मोबाईल नंबराचेर ओटीपी प्रमाणीकरण धाडचे पडटले. ही तरतूद 15 जुलै 2025 पासून सुरू जातली. क्रिटिकल ओपनिंग कालावधीत व्हडा प्रमाणात बुकिंग रोखपाक भारतीय रेल्वेच्या अधिकृत तिकीट एजंटांक बुकिंग विंडोच्या पहिल्या 30 मिनिटांत ओपनिंग डे तात्काळ बुकिटां बुक करपाची परवानगी दिवचे ना. एसी क्लासीस खातीर हे निर्बंध सकाळी 10 ते 10:30 आणि नॉन एसी क्लासीस खातीर सकाळी 11 ते 11:30 मेरेन लागू असतले. तात्काळ बुकिंगात पारदर्शकता सुधारपाक आणि योजनेचे फायदे खऱ्या अंतिम वापरकर्त्या मेरेन पावतले हाची खात्री करपाक हे बदल लागू केल्यात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी येता मुखावेल्यो खबरो. ज्या संस्थांत विद्यार्थ्यांक अनिवार्य केल्ले रॅगिंग विरोधी उपक्रम आनी अनुपालन उपक्रम सादर केल्ले ना तांकां 30 दिसां भितर एन्टी रॅगिंग अनुपालन सादर करपाचे आनी सगळ्या विद्यार्थ्यां कडच्यान ऑनलायन उपक्रम घेवपाचे निर्देश युजीसीन दिल्यात. ह्या संस्थांक कॅम्पसांत रॅगिंग रोखपाक घेतिल्ल्या उपाय येवजण्यांचो व्यापक अहवाल दिवपाक सांगला. युजीसीन अशें शिटकायलां की निर्धारीत वेळेंत पालन केलें ना तर नियामक कारवाय जावपाक शकता, जातूंत मान्यताय रद्द करप, युजीसी अनुदान आनी निधी काडून घेवप आसपावता. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी अधोरेखीत केला की जगान हे समजून घेवपाक जाय की भारत आनी पाकिस्ताना मदलो तणाव हो फक्त द्विपक्षीय मुद्दो न्हय तर दहशतवादा बद्दलची जागतीक चिंता आसा आनी हो धोको निमणो हेर जगाक त्रास दितलो. ब्रुसेल्सात एका युरोपियन माध्यमाक दिल्ल्या मुलाखतीत तांणी ओसामा बिन लादेनाचो उगडास करून दिलो आनी पाकिस्तानी शारात वर्सान वर्सा रावपाक ताका सुरक्षीत कित्याक दिसलें असो प्रस्न केलो. भारत आनी स्विडनान स्वच्छ उर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, हवामान, भलायकी सेवा आनी जीवन विज्ञान तशेंच विकास ह्या सारक्या क्षेत्रात सहकार्य घटमूट करपाचेर चर्चा केली. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुश गोयल हांणी स्टॉकहोमांत आंतरराष्ट्रीय विकास सहकार आनी परराष्ट्र व्यापार मंत्री बेंजामिन दोसा आनी स्विडनाचे परराष्ट्र व्यापार आनी राज्य सचीव हकन जेवरेल हांचे वांगडा बसका घेतली. गोयल हांणी म्हळें की तांणी भारताच्या वाडट्या मुळाव्या सुविधा आनी उत्पादन क्षेत्रात स्विडीश सहभाग अधिकाधिक जावपाक आमंत्रण केलां. केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आणि राष्ट्रीय राजधानी सुरू आशिल्ल्या विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत दिल्ली शेतकऱ्यांकडे संवाद साधलो. त्यांचे भेटीवेळार मंत्र्यांनी शेतकऱ्यांक येवपी अनुदानापासून ते पुरवण साखळी मेरेनच्या समस्यांची दखल घेतली. त्यांनी शेतकऱ्यांक आश्वासन दिले की तांच्यो समस्या दिल्ली सरकारा मुखार मांडटले आनी केंद्राच्यो सगळ्यो येवजण्यो योग्य रित्या राबोवपाची खात्री करतले. शेती खातीर नवीन तंत्रज्ञान विकसीत करपाक सरकार शेतकार आनी शास्त्रज्ञा वांगडा मुखावेली बसका घेतले अशेंय तांणी सांगले. गोय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 22 जुलैसान सुरू जातले अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. मंत्रिमंडळाच्या बसकेंत गोंयचे दायज, सुवाती, थळा राखपाच्या धोरणाक मंजुरी मेळ्या. ह्या धोरणावरवीं गोंयातले सुमार 200 दायज, इतिहासीक आनी पुरातत्व म्हत्व आशिल्ल्या सुवातींक आनी थळांक सुरक्षीतताय आनी खासा आरक्षीत सुवात म्हणून दर्जो मेळटलो अशी माहिती मुखेलमंत्र्यान दिली. म्हैसाळ पंचवाडी वाठारात उदक शुद्धीकरणाच्या 10 MLD उदका प्रकल्पाक मान्यताय दिवपाचो निर्णय, रान हक्काचे दावे निकालात काडपा खातीर नवो सर्वे नेमपाचो निर्णय सरकारान घेतला अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेत दिली. याशिवाय कंत्राटी पद्दतीचेर गोंय वैजकीय महाविद्यालयात दोतोरांची भरती, रान खात्या वतीन बोंडला अभयारण्यात एक पशु वैजकीय दोतोर नेमप, प्रस्तावित युनिटी मॉलाच्या कामाची वर्क ऑर्डर दिवपाक निर्णय या बसकेत जाला.
And maintenance of the 10 MLD water treatment plant at Maisar Panchwadi, ex post facto approval. Approval of the adoption of the Goa State Heritage Policy for its implementation. Appointment of the one post of the veterinary officer on contract basis for the period of 1 year in the forest department for deployment at Bondla Zoo. 5 posts of the anesthetic assistant in the department of the anesthesiology in the Goa Medical College and Hospital Bambore. Ajakati sanction Delhi. 19 vacant posts of the medical officer and 4 ENT surgeon on contract basis under the Directorate of Health Services, initially period of the 1 year and till the filling of the post on the regular basis. Itanka Aicha Cabinet at approval dila. Summoning of the Legislative Assembly from 22 July.
UPI व्यवहाराचेर व्यापारी सवलतीचो दर म्हळ्यार MDR लागू जातलो असो अदमास आनी दावे पुरायपणान फटीचे, निराधार आनी चुकीचे आसात अशें अर्थ मंत्रालयान सांगलां. अशे तरेची निराधार आनी खळबळजनक अदमास आमच्या नागरिकां मदीं गरजे भायर अनिश्चितताय, भय आनी दुबाव निर्माण करतात आनी UPI वरवीं डिजिटल फारीकणी वाडोवपाक सरकार पुरायपणान कटिबद्ध आसा अशें तातूंत म्हळां. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 दिसांत कर्नाटक, गोंय, कोकण, केरळ, माही, महाराष्ट्र, तमिळनाडू, पुडुचेरी आनी कराईकल हांगा व्हडा प्रमाणांत पावस पडपाचो अदमास काडला. केरळ आनी माहेचेर आयज कांय सुवातींनी गडगड मारपाची शक्यताय आसा. अंदमान आनी निकोबार जुव्यांचेर, बिहार, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा आनी उत्तराखंडात कांय सुवातींनी गडगड आनी खर वारें मारपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. ICC वर्ल्ड कसोटी वस्तादपण फायनलीत पहिल्या दिसाचो खेळ सोंपलो तेन्ना दक्षिण आफ्रिकेन ऑस्ट्रेलिया आड 4 धावण्यो करून वट्ट 43 धावण्यो केल्यो. पहिल्या दिसा दमदार खेळा उपरांत दक्षिण आफ्रिकेचो कर्णधार टेम्बा बाउमा आनी डेव्हिड बेंडिंगहॅम दुसऱ्या दिसा डाव परतून सुरू करतले. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फटका मुखेल खबरो. केंद्रीय मंत्रिमंडळान रेल्वे मंत्रालयाच्या दोन प्रकल्पांक मान्यताय दिल्या. तात्काळ तिकीटा खातीर रेल्वेन बुकींग प्रणालीत महत्वाचे बदल जाहीर केल्यात. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 दिसात कर्नाटक, कोकण, गोय, केरळ, माहे हांगा व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास काढला. आयसीसी वर्ल्ड कसोटी वस्तादपण फायनलीत पहिल्या दिसाचो खेळ सोपलो तेन्ना दक्षिण आफ्रिकेन ऑस्ट्रेलिया आड 4 धावण्यो करून वट्ट 43 धावण्यो केल्ल्यो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकूंक रावात सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.